प्रकरण चौथं. प्रामाणिक इच्छाशक्ती, अभंग निर्धार आणि चिवट प्रयत्नशीलता यांच्या आधारावर मी यशस्वी नक्कीच होईन, असं एक सुभाषित आपल्या दैनंदिनीमध्ये रामभाऊंनी उतरवून ठेवलं होतं. 1 जुलै 1952 रोजी नव्या दैनंदिनीचा प्रारंभ करतानाच जीवनाच्या एका नव्या प्रांतात पदार्पण करत असल्याबद्दलचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला होता. तो प्रांत होता वकिलीचा. भाऊराव अभ्यंकरांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊंनी पुण्याच्या न्यायालयात वकिली करायला, म्हणजे वकील म्हणून न्यायालयात जायला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी एका खून प्रकरणाची सुनावणी त्यांना ऐकायला लागली, त्यामुळे त्यांचं मन काहीचं विषण्ण झालं. पण जेमतेम आठवड्याभरातच ते त्या नवख्या वातावरणामध्ये रमून गेले. वकिली आपल्याला जमू शकेल असा त्यांना आत्मविश्वास वाटायला लागला. रामभाऊंचा तो आत्मविश्वास अनाठायी नव्हता. त्यांना मन एकाग्र करून फक्त वकिली करण्याची संधी मिळाली असती तर त्यांनी अल्पावधीतच स्वतंत्र कार्यालय थाटण्याइतकी प्रगती केली असती. पण जनसंघाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्यामुळे त्यांना वकिलीकडे पूर्ण लक्ष देणं शक्य नव्हतं. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला कामाप्रित्यर्थ प्रवास करणं अपरिहार्यच असतं, तसंच रामभाऊंच्या बाबतीतही घडलं. रामभाऊंनी संघाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जनसंघाची जबाबदारी जरी स्वीकारली होती तरी अनेक संघ स्वयंसेवकांना त्या काळामध्ये जनसंघाचं काम करणं म्हणजे काहीसं कमी महत्वाचं, कमी प्रतीचं काम करणं आहे असं वाटत होतं. संघ जनसंघाचे परस्पर संबंध ज्यांनी सर्व संदर्भांसह समजावून घेतले नाहीत आणि शाखास्थानाभोवतीच आपले संघविषयक विचार मर्यादित ठेवले, अशा व्यक्तींकडून रामभाऊंना टोमणे ऐकून घ्यावे लागत असत. आपण तेवढे एकनिष्ठ आणि रामभाऊंसारखे जनसंघवाले मात्र मूळच्या तत्वज्ञानापासून ढळलेले, असा क्रह करून घेऊन संघातली काही जबाबदार मंडळीही रामभाऊंना अनाहूतपणे उपदेश करत असत. रामभाऊ मनातनं संतापत, चिडत, पण पूजनीय डॉक्टरांनी लोकसंग्रह करण्याचा जो गुण शिकवला तो जर अंगी बाणवला असेल तर अशा मित्रांबद्दल कोणतीही आढी मनात न ठेवणं योग्य, असा विवेक बाळगून त्या लोकांच्या बोलण्याकडे रामभाऊंनी दुर्लक्ष केलं. संघाचं चारित्र्य निर्मितीचं काम प्रसिद्धीपरायणमुख राहूनच करायला हवं, पण जनसंघासारख्या राजकीय पक्षाचं काम वाढवायचं असेल तर पक्षानं लोकसंपर्काची सर्व माध्यमं वापरलीच पाहिजेत, असं रामभाऊंनी मनाशी ठरवलं. व्यक्तिगत लाभासाठी प्रसिद्धी नको, पण पक्षाच्या प्रचारासाठी पुरेपूर प्रसिद्धी करायला हरकत नाही असं गृहीत धरून त्यांनी दैनिक भारतच्या संपादनामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडणारे आणि पक्षाची नेमकी गरज ओळखू शकणारे निष्ठावान संघ स्वयंसेवक वसंतराव गीत यांना मुद्दाम प्रारंभीच जनसंघाच्या प्रचार कार्यामध्ये गुंतवलं. जनसंघाची अखिल भारतीय ध्येयधोरणं आणि स्थानिक पातळीवर हाती घेतले जाणारे विविध उपक्रम, कार्यक्रम यांची योग्य ती प्रसिद्धी व्हावी हा त्यांचा त्यामागचा हेतू होता. त्यांचं नाव या ना त्या निमित्तानं वृत्तपत्रामध्ये झळकायला लागलं. क्वचित प्रसंगी छायाचित्रही प्रसिद्ध व्हायला लागली. यामध्ये त्यांनी फारशी आस्था दाखवली नाही, पण पक्षाच्या कार्यक्रमांना वृत्तपत्रातनं जागा मिळायला लागली याचा मात्र त्यांना मनोमन आनंद झाला. या प्रसिद्धीबरोबरच छोट्या पुस्तिकांचं वेळोवेळी प्रकाशन करण्याची योजनाही त्यांनी आखली आणि वसंतराव गीत यांच्या भरीव सहकार्यानं ती अंमलातही आणली. प्रसिद्धीच्या संदर्भात रामभाऊंनी जसा हा विचार केला तसाच पक्षबांधणीच्या दृष्टीनं काय काय करता येईल याचाही कल्पक नजरेनं वेध घेतला. 23 ऑगस्ट 1952 रोजी जनसंघाच्या पुणे शाखेच्या औपचारिक उद्घाटनाच्या निमित्तानं खुद्द डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यामध्ये आले. रेल्वे स्थानकावर उतरल्यावर लगेचच त्यांनी रामभाऊंच्या खांद्यावर हात ठेवला आणि पुढच्या कार्यक्रमाविषयी चौकशी केली. त्यांचं पुण्यामध्ये शनिवार वाड्यावर 24 ऑगस्ट 1953 रोजी जाहीर भाषण आयोजित करण्यामध्ये रामभाऊंचा पुढाकार होताच, पण त्याव्यतिरिक्त त्यांचं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात 5,000 विद्यार्थ्यांसाठी भाषण घडवून आणण्यातही रामभाऊंचा मोठा सहभाग होता. त्या कार्यक्रमांमुळे जे औत्सुक्यपूर्ण वातावरण निर्माण झालं त्याचा फायदा होऊन पक्षकार्य वाढवण्यासाठी रामभाऊंनी जे प्रयत्न केले त्यांचा परिणाम वर्षादोन वर्षातच दिसायला लागला. सुरुवातीला या अद्वितीय राजकारण धुरंधर मुत्सद्याचं मार्गदर्शन लाभल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जनसंघाच्या कार्याचं बीजारोपण अत्यंत निरोगी आणि शुद्ध स्वरूपामध्ये झालं. डिसेंबर 1954 शिवाजी मंदिरात जनसंघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे पहिलं अधिवेशन विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेतलं गेलं. त्यावेळी रामभाऊंनी सादर केलेल्या अहवालात कार्यविस्ताराचं मोठं प्रतिबिंब पडलेलं दिसलं. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जनसंघाच्या शाखा स्थापन करणं आणि त्याचवेळी प्रदेशाचं केंद्र म्हणून पुणे इथल्या शाखेला सुव्यवस्थित स्वरूप देणं आणि ती बळकट करणं असं आपल्या कार्याचं मध्यवर्ती सूत्र रामभाऊंनी आणि जनसंघाच्या अन्य कार्यकर्त्यांनी पाहिलं होतं. त्याच सूत्राला अनुसरून डॉ मुखर्जींच्या दौऱ्यानंतर जनसंघाचे प्रधानमंत्री पंडित मौलीचंद शर्मा, कार्यालय मंत्री प्राध्यापक बलराज मधोक, प्रजा परिषदेचे अध्यक्ष पंडित प्रेमनाथ डोगरा, मध्यप्रदेश संघटन मंत्री दत्तोपंत ठेंगडी इत्यादींचे दौरे घडवून आणून रामभाऊंनी सर्वसामान्य जनतेला जनसंघाची आणि जम्मू काश्मीर प्रकरणाची पूर्ती कल्पना दिली. पुणे, सोलापूर, नगर, रत्नागिरी, पनवेल, कल्याण, नाशिक, जळगाव, धुळे इत्यादी ठिकाणी आता जनसंघाच्या कार्याला प्रारंभ झाला होता. खरं देशहित आणि समाजसेवा साधायची असेल तर केवळ निवडणुका डोळ्यांपुढे न ठेवता जनतेच्या दैनंदिन सुखदुःखांशी कार्यकर्त्यांनी समरूप व्हायला हवं. यासाठी त्यांना समाजाच्या अनेक अंगोपांगांचाही विचार करावा लागतो. ध्येय, धोरणं आणि कार्यक्रम ही कोणत्याही राजकीय पक्षाची प्रधान अंग असतात. एखाद्या इमारतीचंच उदाहरण घेतलं तर पाया, बांधकामाचा नकाशा आणि प्रत्यक्ष बांधकाम याशिवाय कुठलीही इमारत पूर्ण होत नाही. राजकीय पक्षाचंही असंच असतं. ध्येय आणि तत्वज्ञान हा आपला पाया, धोरण हा आपल्या इमारतीचा नकाशा आणि कार्यक्रम हा इमारतीचा मालमसाला आहे. भारतीय जनतेला आसरा देणारी आपली इमारत याशिवाय पूर्ण होणार नाही याची रामभाऊंना मनोमन जाणीव होती. रामभाऊंनी या दृष्टीनं पुणे शहरात नागरी आघाडी, किसान आघाडी, महिला आघाडी, मजदूर आघाडी, बेकार आघाडी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये कामाला सुरुवात केली. या कार्याला अधिक सुव्यवस्थित स्वरूप यावं आणि त्याला चालना मिळावी म्हणून पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची एक परिषद भरवण्यात आली. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे तत्कालीन खासगी चिटणीस अटलबिहारी वाजपेयी त्यासाठी मुद्दाम दिल्लीहून आले होते. कर्नाटकचे संघटन मंत्री जगन्नाथराव जोशी हेही उपस्थित होते. यावेळच्या विचारविनिमयाचा कार्यकर्त्यांना चांगला उपयोग झाला. पुणे शहरातल्या जनसंघाच्या विविध आघाड्यांनी अनेक कामं केली. शनिवारपेठेतल्या पोस्टाची जागा बदलल्यानं नारायणपेठेतल्या नागरिकांची होणारी गैरसोय पोस्टाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तसंच पर्वती गावठाणच्या नागरिकांची पाण्याची अडचण महापालिकेच्या लक्षात आणून दिली. सदाशिवपेठेतील मलेरिया दूषित भागात महापालिकेकडून DDT वारवून घेतलं. या कामासाठी कार्यकर्त्यांनी त्या त्या विभागातल्या नागरिकांच्या असंख्य स्वाक्षऱ्या गोळा केल्या. त्यानिमित्तानं जनतेच्या अडचणी आणि तक्रारीही समजून घेतल्या. जनसंघाच्या बेकारी निवारण समितीतर्फे उद्योग विनिमय केंद्र स्थापन करण्यात आलं. त्यामध्ये नावं नोंदवणाऱ्यांपैकी 30% बेकारांना खाजगी नोकऱ्या मिळवून देण्यामध्ये जनसंघानी यश मिळवलं. पुणे महापालिकेनं नोकर कपात जाहीर केली तेव्हाही जनसंघानं सभा घेऊन आणि अधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळ नेऊन सुमारे निम्म्या नोकरांवर कोसळणारी बेकारीची कुऱ्हाड थोपवण्यामध्ये यश मिळवलं. महिला आघाडीनं शहराच्या सर्व भागात हळदी कुंकू समारंभ करून विविध जातीपातींच्या सुमारे 4,000 महिलांमध्ये सांस्कृतिक वातावरण वाढीला लावलं. मागासलेल्या भागात स्थानिक जनतेच्या स्वावलंबनानं कीर्तनाचे कार्यक्रमही घडवून आणले. जनसंघानं आपल्या घोषणापत्रकात निश्चित केलेल्या धोरणानुसार किसान आघाडीनं मावळ आणि राहुरी भागात सहकारी शेतीच्या प्रयोगाची सुरुवात आता केली आहे. विसापूर इथं भरलेल्या मुफळा कुकडी परिषदेमध्येही जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या धरणाच्या पाण्याचा उपयोग नगदी पिकं काढण्याकडे न होता सामान्य शेतकऱ्यांना व्हावा असा विचार या परिषदेमध्ये जनसंघ कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आला आणि तो विचार मान्यही झाला. महाराष्ट्रातल्या दुष्काळ समितीबरोबरही जनसंघानं सहकार्य केलं. नगरपालिकांच्या कामांमधून उद्भवणारं आणखी एक काम म्हणजेच नागरी आघाडीचं. पुण्यात दरवर्षी मंत्र्याच्या सत्काराची प्रथा पडायला लागली. त्यासाठी नागरिकांच्या खिशातनं 1,500-2,000 रुपये व्यर्थ जायला लागले. त्यावेळी जनसंघानं निषेधपत्रकच काढलं नाही तर चक्कपैकी आंदोलन उभारलं. सर्वपक्षीय सभाही घेतली. शेवटी सत्काराचा खर्च 500 रुपयांच्या आत होणार असेल तरच आम्ही येऊ अशी अट मोरारजी देसाई यांना घालावी लागली. नगरपालिकेची चालू मुदत वाढवण्याचा ठराव आला. स्थायी समितीच्या दिल्ली प्रवासाचा प्रस्ताव आला. तेव्हाही जनसंघाच्या पुणे शहर नागरी आघाडीनं त्यामध्ये जागरूकता दाखवली. भारतामध्ये आम्हाला सामील करून घ्या अशी मागणी करण्याची लोकविलक्षण पाळी जम्मूच्या नागरिकांवर आली. इतकंच नव्हे तर त्यासाठी त्यांना लाठ्या खाव्या लागल्या, गोळ्या झेलाव्या लागल्या आणि शेकडो लोकांना तुरुंगातही पिचावं लागलं. एक देश एक निशाण एक विधान यांचा जयघोष करून 52 नोव्हेंबर महिन्यात प्रजा परिषदेनं सुरू केलेल्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय जनसंघानं 5 मार्च रोजी त्यामध्ये पण उडी घेतली. पहिल्याच दिवशी जनसंघाचे अध्यक्ष आणि भारतीय लोकसभेतले विरोधी पक्षनेते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मिरवणूक बंदीचा हुकूम मोडण्याच्या आरोपावरून भारत सरकारनं अटक केली. त्यानंतर रोजच सत्याग्रहींचे जथे पोलीस कोठडीचा मार्ग अवलंबायला लागले. जम्मूच्या नागरिकांच्या मागण्या आणि काश्मीरचं भारतातलं विलीनीकरण याबाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी जनसंघानं महाराष्ट्रात सुमारे 70-75 तरी सभा घेतल्या. दिल्ली इथल्या सत्याग्रहात प्रतिनिधित्व करणारे सत्याग्रहींचे जथेही पाठवले. 11 मे रोजी जम्मूमधल्या परिस्थितीचं समक्ष अवलोकन करण्यासाठी स्वतंत्र भारताचे नागरिक आणि लोकसभेचे सदस्य या नात्यानं जम्मूकडे निघाले. पण त्यांना काश्मीरमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं. त्या सत्याग्रहाला चिरडून टाकण्यासाठी पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या प्रांतांमध्ये सर्वत्र 144 कलम पुकारण्यात आलं. सत्याग्रही मंडळींवर लाठी हल्ले, अश्रुधूर यांचा मुक्तहस्ते मारा करण्यात आला. स्त्रियाही त्यामधनं सुटल्या नाहीत. परंतु त्यायोगे सत्याग्रहाचा जोर कमी न होता उलट भारताच्या बंगाल, बिहार, आंध्र, महाराष्ट्र अशा दूरदूरच्या प्रांतातूनही सत्याग्रही किधर चले जम्मू चलेंगे, शेख की शेखी नहीं चलेगी अशा घोषणा करत तुरुंगामध्ये जायला लागले. पुढे डॉक्टर मुखर्जी यांच्या निधनानंतर सत्याग्रह स्थगित झाला. काश्मीरच्या तुरुंगात डॉक्टर मुखर्जी यांचं ज्या परिस्थितीत निधन झालं ती एकूण परिस्थिती आणि त्यांच्यावर झालेले उपचार हे पाहता हा एक प्रकारे त्यांचा राजकीय खून आहे असं वाटण्याइतकं गंभीर आणि संशयास्पद वातावरण होतं. त्यांच्या निधनाची चौकशी व्हावी अशी मागणी जनसंघानं सर्व पक्षांच्या सहकार्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाहीर सभा घेऊन केली. पुण्यात महामहोपाध्याय दत्तोवामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली जयप्रकाश नारायण प्रभृतींचं भाषण झालं. ती सभा चिरस्मरणीय झाली. इतिहास संशोधक पोतदार यांच्याकडे वळून जयप्रकाश नारायण म्हणाले, शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं सुद्धा संशोधन होऊ शकतं. मग क्रिमिनल निग्लिजन्सचा बळी ठरलेल्या डॉक्टर मुखर्जी यांच्या निधन परिस्थितीला तर केवळ एकच वर्ष झालेलं आहे, त्याचीही चौकशी झाली पाहिजे. डॉक्टर मुखर्जींची प्रतिमा प्रमुख ठिकाणी ठेवून वाङ्मय विक्री करण्यात आली. यानिमित्तानं निबंध स्पर्धाही पुणे आणि सांगली इथं ठेवण्यात आली होती. केंद्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार अखंड भारत दिनाच्या सभाही 15 ऑगस्ट रोजी झाल्या. शिवाय दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, दत्तोपंत ठेंगडी, मधुकरराव महाजन, जगन्नाथराव जोशी इत्यादी प्रभृतींच्या भेटीच्या वेळी प्रकट सभा होत असत. त्यालाही जनतेची गर्दी असे. व्यवस्था, नियमितपणा आणि व्यवस्थित प्रचार ही जनसंघाच्या स्वभांची वैशिष्ट्य ठरली. अर्थात त्यामागचं नियोजन हे रामभाऊंचंच असायचं. राष्ट्रीय स्वरूपाचे लढे दरसाल येतातच असं नाही, पण जम्मू आणि काश्मीरच्या जनआंदोलनाच्या मागोमाग गोमंतकाचा विमोचनाचा लढा सुरू झाला. त्यामध्ये जनसंघांनी आपला पुरेपूर वाटा उचलला. गोमंतकात होणारा लढा गोवा नॅशनल काँग्रेस या गोव्यातल्या संस्थेच्या वतीनं होत होता. त्याला सर्वतोपरी सहाय्य सर्व पक्षांनी करायचं असं या लढ्याचं स्वरूप होतं. गोवा विमोचन सहाय्यता समिती जी महाराष्ट्रापुरती स्थापन झाली तिच्या कार्यकारी मंडळामध्ये रामभाऊंची निवड झाली. इंदुताई गीत याही या मंडळामध्ये होत्या. स्वयंसेवक म्हणून कार्यालय मंत्री म्हणूनही अनेक जनसंघ कार्यकर्ते या सर्वपक्षीय समितीमध्ये भाग घेत होते. सत्याग्रहींची नोंद, निधीची जमवाजमव इत्यादी कामांमध्ये जनसंघाच्या शाखांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या तयारीप्रमाणेच गावोगाव गोवा सप्ताह, टेरेखोल दिन इत्यादी उपक्रम पाळण्यात जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. प्रभात फेऱ्या, मिरवणुका, मशाल आणि निषेध मोर्चे, सभा, निषेधाचे ठराव इत्यादी लोकमत जागृतीचे अनेक मार्ग जनसंघाच्या शाखांनी यशस्वीपणे अनुसरले. गोमंतक लढा या शीर्षकाचं 124 पानी छोटेखानी पुस्तक शिवराम आपटे यांच्याकडून लिहून घेऊन वसंतराव गीत यांनी ते प्रसिद्ध केलं. त्याच्यामागेही प्रेरणा आणि प्रोत्साहन होतं ते रामभाऊंचंच. 15 ऑगस्टला सत्याग्रह सुरू झाला. त्यामध्ये भारतीय नागरिकांना भाग घ्यायला भारत सरकारनं जी बंदी केली त्यामुळे जनसंघाच्या शेकडो स्वातंत्र्यप्रेमी सत्याग्रही वीरांची पुरेपूर निराशा झाली. परंतु त्याच दिवशी पणजीच्या सचिवालयावर भारतीय ध्वज फडकवण्याचा पराक्रम जनसंघाचे गोमंतकात जाऊन स्थायिक झालेले कार्यकर्ते हेमंत सोमण यांनी केला. हेमंत सोमण यांचा सालाझार यांच्या कारागृहात अमानुष छळ झाला आणि त्यांच्या देहावसानाचं दुर्दैवी आणि दुःखद वृत्त पुण्यामध्ये आलं. या वृत्तानंतर सर्व महाराष्ट्रभर सर्वपक्षीय सभा होऊन हरताळ पाळले गेले. या अलौकिक आणि कित्येक वर्षात न पडलेल्या हरताळाच्या वेळी संयम, विवेक आणि संघटन कुशलता यांचं जे दर्शन जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी घडवलं त्याची मोठमोठ्या राजकीय विचारवंतांनीही मुक्तकंठानं प्रशंसा केली. गोमंतकाप्रमाणेच नगर हवेलीच्या मुक्ततेचा लढा जोरात सुरू होता. त्यामध्ये भाग घेणाऱ्या आझाद गोमंतक दलाच्या क्रांतिकारक तरुणांना द्रव्य, मनुष्य आणि सहानुभूतीचं बळ देण्याचं कार्यही जनसंघाला करायला लागलं. पण गोवा मुक्तीसाठी भारतीय नागरिकांनी सत्याग्रह करावा आणि पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांविरुद्ध निशस्त्र लढा द्यावा असं संघ जनसंघातल्या कोणत्याही कार्यकर्त्याला मान्य नव्हतं. गोवा, दीव दमण, पाँडिचेरी यासारख्या छोट्या प्रदेशातल्या परकीय वसाहती भारत स्वतंत्र झाल्यानंतर अल्पावधीतच नव्या सरकारनं मुक्त करून घ्यायला हव्यात. वेळप्रसंगी त्यासाठी सैन्यबळाचाही वापर करायला हवा असं त्यांना वाटत होतं. त्यांचा गोव्याच्या सत्याग्रहावर बिलकुल विश्वास नव्हता. गोव्यात जायचं आणि मार खाऊन यायचं, प्रसंगी माणसं गमवायची, केवळ सत्याग्रहासाठी सत्याग्रह, वृत्तपत्रात नावं हे त्यांना मान्य नसतानाही सत्याग्रहात जनसंघाचे कार्यकर्ते भाग घेत होते. त्या सत्याग्रहात प्रत्यक्ष भाग घ्यायचा नाही हे रामभाऊंनी ठरवलं होतं. पण त्याबद्दलची पुण्यातली अंत्यकामं मात्र ते हिरिरीनं करत होते. अशाच एका सत्याग्रहांच्या तुकडीत जगन्नाथराव जोशी होते. बांद्यापासून नई बागपर्यंत चालत जाताना पोर्तुगीजांनी त्यांना पकडलं होतं आणि जगन्नाथरावांचे प्राण संकटात आहेत ही वार्ता इकडे पोहोचली. दुसऱ्या दिवशी पुण्याच्या दैनिक भारतच्या अंकामध्ये सर्व माहिती आली होती. पुढे 2-3 दिवस जगन्नाथरावांसंबंधी येणाऱ्या सर्व बातम्या अशुभ होत्या आणि 3 दिवसांनंतर बातमी आली की जगन्नाथराव पोर्तुगीज तुरुंगामध्ये जिवंत आहेत. पण त्यांनी भोगलेल्या छळाची वर्णनं ऐकायला यायला लागली. पोलीस कोठडीत जगन्नाथरावांना पालथं पाडून त्यांच्या अंगावर पोलीस अक्षरशः नाचले होते. बुटांच्या लाथा मारून फुटबॉलसारख्या त्यांच्या शरीराशी खेळ खेळला गेला. बर्फाच्या थंडगार पाण्यात त्यांचं डोकं दाबदाबून बुडवण्यात आलं. बर्फाच्या 2 स्लॅबमध्ये झोपवण्याचा प्रकार झाला. नखामध्ये टाचण्या खुपसण्यात आल्या. शरीराचे हाल करण्याची एकही रीत पोर्तुगीज पोलिसांनी वापरायची बाकी ठेवली नव्हती. शरीराचा कणन कण ठणकत होता, रक्ताळला होता. अशा रक्तबंबाळ अवस्थेत 2 गोरे सोजीर जगन्नाथरावांना चिडवून विचारण्यासाठी आले, काय रे पुन्हा येणार का सत्याग्रहाला? त्याही अवस्थेत जगन्नाथरावांच्या मुखातून विजेचा लोळ बाहेर पडला. यू ब्रूट्स माइंड वेल, वन डे ऑर अदर वी विल किक युअर पोर्तुगीज गव्हर्नमेंट आउट ऑफ अवर मदरलँड. यू गेट आउट फ्रॉम हिअर. रामभाऊ हे समजल्यावर स्वाभाविकपणे अस्वस्थ व्हायचे. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल त्यांना चीड यायची. जनसंघातर्फे होणाऱ्या सभांमध्ये किंवा गोवा विमोचन समितीच्या बैठकीमध्येही ते संयमी भाषेत पण ठामपणे आपला दृष्टिकोन मांडत असत. याच काळात मुंबई राज्य विधान परिषदेच्या 2 जागांची निवडणूक जनसंघानं लढवली. प्रांतव्यापी निवडणुकीचा आणि विधिमंडळाच्या निवडणुकीचा हा पहिलाच अनुभव होता. उत्तमराव पाटील मुंबई राज्य विधिमंडळातल्या जनसंघाचे पहिले सदस्य म्हणून निवडून आले. रामभाऊ मंडलिक यांचा झालेला पराभव मात्र विचित्र पराभव असं फार दूरान्वयानं म्हणावं लागेल. 675 अशी समान मतं मिळावीत आणि चिठ्ठी टाकण्यातून रामभाऊंचं नाव गळावं ही केवळ दैवाचीच दुर्गती होती. कार्यकर्त्यांच्या वैचारिक आणि लौकिक तयारीचं अभ्यास मंडळ हे एक केंद्र ठरू शकतं. प्रारंभी साप्ताहिक बैठकीचं स्वरूप अभ्यास मंडळांचंच होतं. जनसंघाच्या ध्येयधोरणांची चर्चा, चालू राजकीय घटनांची माहिती आणि त्यांचं विवेचन या बैठकांमधनं होत असे. अभ्यासू राजकारणाची परंपरा मोडली ही गोष्ट खरी असली तरी जनसंघाच्या राजकारणाला हा कलंक लागू नये अशी खबरदारी आपण घेतली पाहिजे असं रामभाऊंना वाटायचं. कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक तयारीचं हे साधन आहे केवळ आपल्या पक्षाचा नव्हे तर इतर पक्षांच्या ध्येयधोरणांचा अभ्यास, केंद्र आणि राज्य सरकारांच्या वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास अशा कितीतरी गोष्टी याद्वारे आपण करू शकू. जनसंघाचे चौकातले वक्ते या मंडळांमधनंच तयार होणार आहेत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे असं रामभाऊंना वाटायचं आणि हा मुद्दा ते इतरांनाही पटवून देत असत. याच कालखंडात रामभाऊंच्या अखिल भारतीय नेत्यांशी ज्या गाठीभेटी झाल्या त्यामधून ते खूप काही शिकत गेले. प्रारंभी ते दडपणाखाली वावरत. पंडित मौलीचंद शर्मांसारख्या अखिल भारतीय अध्यक्षांशी आपल्याला चांगल्या दर्जेदार हिंदीमधून चर्चा करता येत नाही, त्यामुळे आपल्या मतप्रदर्शनावर साहजिकच मर्यादा येतात आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्व करणाऱ्याला असं मर्यादशील राहणं परवडण्यासारखं नसतं. गोमंतक विमोचन समितीच्या प्रांतिक बैठकीत डॉ राम मनोहर लोहिया यांच्यासारखे कार्यकर्ते उपस्थित असताना पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींबद्दलचा जनसंघाचा दृष्टिकोन, त्याबद्दलचा मुंबईच्या 1954 झालेल्या अधिवेशनातला सुस्पष्ट ठराव याबद्दलची माहिती आपण प्रभावी पद्धतीनं मांडू शकलो नाही कारण हिंदीमधून बोलण्याचा सराव नाही याची खंत रामभाऊंनी आपल्या दैनंदिनीमध्ये नोंदवलेली आहे. याचप्रमाणे सभेच्या नियोजनामध्ये वक्त्यांच्या परिचयात वा प्रास्ताविक भाषणात कोणत्या त्रुटी राहिल्या हेही त्यांना जाणवत असे. खटकलेल्या अशा गोष्टी त्या त्या कार्यकर्त्याला न दुखावता ते सांगत असत. पुढच्या वेळेला सुधारण्याची अपेक्षाही ठेवत असत. सगळी जबाबदारी स्वतःकडे घेण्यात किंवा इतरांवर प्रमाणाबाहेर विसंबून राहण्यात किती आणि कसे धोके आहेत हेही ते नोंदवून ठेवत. क्वचित प्रसंगी एखादा चांगला जमून गेलेला कार्यक्रमही त्यातल्या स्वतःच्या नियोजनाच्या प्रशस्तीसह त्यांनी नोंदवून ठेवलेला आहे. 1955-56 अटलबिहारी वाजपेयी पुण्यात येणार होते. त्यावेळी बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजात विद्यार्थ्यांसाठी त्यांचं व्याख्यान ठेवावं म्हणून रामभाऊंनी विनंती केली. कार्यक्रमाचा तपशील, प्रचार, निमंत्रण, आखणी याबाबत रामभाऊंनी विद्यार्थ्यांना कितीतरी महत्वाच्या सूचना दिल्या. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेवरचं अटलजींचं व्याख्यान कमालीचं रंगलं. सभागृह विद्यार्थ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे ओसंडून वाहत होतं. बाहेरच्या महाविद्यालयातले विद्यार्थीही खूप मोठ्या संख्येनं आले. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचं संयोजन कसं करावं याचे धडेच जणू रामभाऊंकडून विद्यार्थ्यांनी घेतले. दुपारी जनसंघ कार्यालयात जाण्यापूर्वी अटलजी आणि रामभाऊ कचेरीमध्ये आले. सकाळच्या भाषणाचं वृत्त वसंत गोखले या विद्यार्थ्यांनी तयार केलं होतं. दोघांनीही ते वाचलं, काही दुरुस्त्या सुचवल्या. बातमीचा इंट्रो अर्थात पहिला परिच्छेद स्वतः अटलजींनी सांगितला. दुसऱ्या दिवशी या भाषणाला पुण्यात आणि पुण्याबाहेरही प्रचंड प्रसिद्धी मिळाली. कॉमर्स कॉलेजच्या त्यावर्षीच्या स्नेहसंमेलनात अभिरूप लोकसभा सादर करायचं ठरलं. अटलजींच्या व्याख्यानाचा आणि भेटीचा प्रभाव इतका मोठा होता की मंत्रिमंडळ जनसंघाचंच असावं असा कौल विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी मंत्रिमंडळ बनवलं पण सभागृहाची कामकाज पद्धती कोणाला माहितीये. सगळं काम अर्थातच रामभाऊंकडे आलं. ठराव, उपसूचना, चर्चा, तहकुबी असे अनेक बारकावे रामभाऊंनी सांगितले. त्यावेळचे उपप्राचार्य डॉ प्रचिम शेजवलकर हे सभापती होते. ही लोकसभाही खूपच रंगली. ही सर्व धावपळ चालू असतानाच रामभाऊंची धडपड होती ती वकिली व्यवसायात स्थिरावण्याची. भाऊराव अभ्यंकरांनी त्यांना प्रारंभीचं मार्गदर्शन केल्यावर वकिली कार्यालय थाटलं ते बुधवारातल्या जोगेश्वरी मंदिरासमोरच्या गोखलेवाड्यामध्ये. कधीकधी त्यांनी घेतलेली मेहनत लक्षात घेऊन एखादा आशील न्यायालयामध्ये केस हरल्यानंतर सुद्धा रामभाऊंना त्याची फी आणून देत असे. कधीकधी फारशी घटपट न करताच त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळत. 1954 मध्ये सर्वसाधारणपणे त्यांची वकिली बऱ्यापैकी चालायला लागली. हळूहळू ती स्थिरावली. दरमहा निश्चित उत्पन्न मिळायला लागलं. कर्जफेड करून शिल्लक टाकायलाही त्यांनी प्रारंभ केला. 1954 हे वर्ष सरलं आणि रामभाऊंनी आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे विवाह करण्याचा. आपल्या आयुष्याची जोडीदारीणी कशी असावी याबाबत त्यांनी खूप विचार केला होता. यशवंतराव केळकरांसारख्या अंतरंग मित्राशी त्यांनी कधीकधी रात्ररात्र जागून चर्चाही केली होती. आर्थिक स्थैर्य मिळाल्यावर त्यांनी वधू संशोधन सुरू केलं. 5-6 स्थळं सांगून आली. काही मुली त्यांनी पाहिल्या पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कुणी समोर येत नव्हतं. घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी त्यांची थांबायची तयारी होती पण त्यांना फार काळ नाही तिष्ठत राहावं लागलं. त्यांची सहधर्मचारिणी होऊ शकेल अशी मनू घाणेकर नावाची तरुणी त्यांना एक दिवस भेटलीच.